नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, आचारसंहिता काळातल्या सरकारी प्रस्तावांक मंजुरी घेवपा खातीर मुखेल सचिवांच्या अध्यक्षतेखाला 3 वांगड्यांची समिती स्थापन केल्या। 24 मार्च ते 31 मे मेरेनची पणजी शारातली पे पार्किंग बंद दवरपाचो निर्णय महापालिकेन घेतला। गोंय सरकारच्या गगन भरारी शिक्षा येवजणेखाला दितात त्या शिष्यवृत्ती खातीर अर्ज घेवपाची मुदत 31 मार्च मेरेन वाडयल्या। आणि फोणे तालुको अंत्रुज शिगमोत्सव समितीचे वतीन आयज म्हार्दोळच्या म्हाळसा देवळान नमन घालून शिगमोत्सवाक सुरुवात केली। पुराय खबरो, आचारसंहिता काळातल्या महत्वाच्या कामांक मंजुरी घेवपाक सरकारान मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल हांच्या अध्यक्षतेखाला 3 वांगड्यांची समिती स्थापन केल्या। ही समिती कामा संदर्भात आयिल्ल्या प्रस्तावांचेर अभ्यास करून गरजेचे ते प्रस्ताव वेंचणूक आयोगाक सादर करतले। कार्मिक खात्याचे अवर सचिव इशांत सावंत हांणी हे विशीचो आदेश जारी केलो। आचारसंहिता काळात मतदार आकर्षित जातले अशा प्रकारच्यो घोषणा वा कामां सरकाराक करपाक मेळची नात, पूण कांय महत्वाच्या कामां खातीर वेंचणूक आयोगाची मान्यताय घेवपाक मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाला 3 वांगड्याची समिती सरकारान स्थापन केल्या। गरजेच्या त्या कामाचे प्रस्ताव सरकारी खात्याच्या मुखेल्यांक थेट वेंचणूक आयोगाकडेन सादर करचे पडटले। गरजेच्या कामाचे प्रस्ताव फावशा कागदपत्रासहित वेंचणूक आयोगाक सादर करून त्या प्रस्तावांक मान्यताय मेळून घेवची अशे या आदेशान नमूद केला। स्वयंपूर्ण गोंय उपक्रमांक स्थगिती आचारसंहिता लागू जाल्ल्यान राज्यातल्या सगळे नोडल अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्रांनी मोहिमेखाला पंचायत पालिका वाठारांत सुरू आशिल्ली कामां आणि उपक्रम थांबोवचे असे निर्देश नियोजन सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्यान जारी केले। खात्याचे संचालक डॉ कैलास गोयल हांणी या संदर्भातले परिपत्रक जारी केला। 24 मार्च ते 31 मे मेरेनची पणजी शारातली पे पार्किंग बंद दवरपाचो निर्णय पणजी महापालिकेन घेतला अशी माहिती पणजेचे महापौर रोहित मोन्सेरात हांणी दिल्या। पणजे शारांत सध्या स्मार्ट सिटी प्रकल्पावरवी कामां सुरू आसात, हे फाटभुयेर हो निर्णय घेतिल्ल्याची माहिती तांणी दिल्या। पणजे शारांत सध्या कामां सुरू आशिल्ल्यान लोकांक येरादारी करताना तशेंच पार्किंग करपाक त्रास जाता, हाका लागून हो निर्णय घेतला अशी माहिती महापौर हांणी दिल्या। गोंय सरकारच्या गगनभरारी शिक्षा येवजणेखाला अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक शिष्यवृत्ती खातीर अर्ज धाडपाची मुदत 31 मार्च मेरेन वाडयल्या अशे आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर हांणी परिपत्रकांत म्हटला। गगनभरारी शिक्षा येवजण आदिवासी कल्याण खात्याचे असून तिचे वरवी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सहित 15,000 रुपया मेरेन अतिरिक्त अर्थिक मदत मेळटा। जागृता ही एक सतत प्रक्रिया आसा, हे खातीर मतदारांमदीं जागृताय निर्माण करून 100% मतदानाचो उद्देश साध्य करपाचो प्रामाणीक यत्न जावंक जाय अशें सांखळी सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जेरोसिओ मेंडीस हांणी सांगले। उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्च शिक्षण संचालनालय पोरवरी हांच्या सहकारान हांगच्या राज्य शिक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सभागरात मतदार जागृताय कार्यावळीत ते उलयताले। उत्तर गोंय मतदार संघाची मतदार जागृताय अधिकारी दिप्ती गांवकार या कार्यावळी हजेर आशिल्ल्यो। उत्तर गोंयच्या कॉलेज आणि उच्च माध्यमिक शाळांतले सीप नोडल अधिकारी हे कार्यशाळेक हजेर आशिल्ले। राज्यातल्या शाळा महाविद्यालय आणि क्लबांनी स्वीप नोडल अधिकाऱ्यावरवी लोकजागृताय सुरू आसा। लोकशाहीन मतदान ही एक महत्वाची प्रक्रिया, हे प्रक्रियेक मतदार हो राजा या संदर्भात उत्तर गोंय जिल्हाधिकाऱ्यान आयोजित केल्ल्या वेगवेगळ्या सर्तींनी जैतिवंत जाल्ल्यांक मानेस्तांच्या हस्तुकी ह्या वेळार इनामां भेटयली। बोरी फोणीच्या बोरीकर डॅव्हलपमेंट ट्रस्टाच्या संसारीक बोरीकार संमेलनाचो 15वो वर्धापन दीस फाल्यां आयतारा 24 मार्चा दिसा सांजे 4 ते 7 मेरेन साईबाबा मंदीर सभागरांत बोरी हांगा जातलो। ज्ञानपीठ पुरस्कार विजेतो दामोदर मावजो अध्यक्ष आणि डॉ राजेंद्र हेगडे या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून हाजीर असतले। या महोत्सवात भुरग्यांच्या वेशभूषेची सर्त बोरी डॅव्हलपमेंट ट्रस्टाचो वर्सभर नियाळ दर वर्सा दिवपी चार पुस्तकार 10वे आणि 12वे वर्गातल्या पहिल्या आयिल्ल्या आणि मराठी विषयांत पहिल्या आयिल्ल्या विद्यार्थ्यांचो भोवमान करतले। मेजर डॉ मामलू दोतू बोरकराच्या यादीन अनू बोरी धन्वंतरी पुरस्कार डॉ गिरीश बोरकार हांका भेटयतले। श्रीमती रुक्मिणीबाई बाळकृष्ण बोरकार हांच्या उगडासांक भेटोवपाक येवपी रुक्मिणीबाई समाजसेवा पुरस्कार मरणा उपरांत डॉ विनय सुर्लकर हांका दितले, लक्ष्मीदास बोरकार पत्रकारिता पुरस्कार पत्रकार परेश प्रभू हांका दितले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी वांगडी आणि शिगमो प्रेमी हांणी माडदोळच्या देवी म्हालसा देवळांत नमन घालून अंत्रुज शिगमोत्सवाक सुरुवात केल्या. आयज सांजे वेळा 4 वरांचेर खेडेकर रोमटामेळ वांगडा वचून देवी म्हालसान नमन घालून शिगम्याचो नाल दवरलो. या वेळार शिगमो प्रेमी व्हड प्रमाणात हाजीर आशिल्ले. ते उपरांत फोंडा बस स्टँड लागसार श्री जरेश्वराक श्रीफळ अर्पण केले. आयज सावन शिगमोत्सवाच्या परबेक रीतसर सुरुवात झाल्या. फोंडेची शिगमोत्सव आणि रोमटामेळ सर्त मंगळारा 26 तारखेक सांजे वेळा तिस्क फोंडेच्यान सुरू जातली. ह्या नमन घालपाच्या कार्यावळीत फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. बोरी पंचायतीचे सरपंच म्हणून सतीश दत्ता नायक बिनविरोध वेचून आयल्यात. आदले सरपंच डुमिंग वान्स हांणी 29 फेब्रुवारीक सरपंच पदाचो राजिनामो दिल्ल्यान हे पद रित्ते जाल्ले. काल शुक्रारा 22 मार्चाक ह्या पदाची वेचणूक जाली. हे वेचणुकेन फकत 1 अर्ज दाखल जाल्ल्यान सरपंच सतीश नायक बिनविरोध वेचून आयले. सरपंच रश्मी नायक पंच वांगडी भावना नायक संगीता बोरकार विनय बोरकार सागर नायक बोरकार आणि सुनील बोरकार हे वेचणुकेक हाजीर आशिल्ले. वेचणुके उपरांत प्रसार माध्यमांकडेन उलयताना सरपंच सतीश नायक हांणी बोरी गांवचे उदरगती खातीर आपूण कटीबद्ध उरतलो आणि उदरगतीचे एक ध्येय दवरून ते साध्य करतलो असे मत उक्तायले. वांगड्यांच्या सहकारान काम करतले असे तांणी म्हळे. वेचणूक अधिकारी म्हणून सोमनाथ तारी आणि सचिव गोकुळदास कुडाळकर हांणी वेचणूक घडवून हाडपाक आधार केलो. येता त्या लोकसभा वेचणुकेन 18 ते 19 वर्सां पिरायेचे सुमार 1,80,00,000 युवा पयले फावट मतदान करतले. पयले फावट मतदान करपी युवा वर्गाक उर्बा दिवपा खातीर आय वोट फॉर शुअर सारखी सामाजिक माध्यमावेल्यान मोहिमो हातांत घेतिल्ल्यो. हे फावटी 74,00,000 मतदार हे 20 ते 29 या पिराये गटातले आसा अशें आकाशवाणीच्या खबराकारान कळयलां. 17 वर्सां पिरायेचे 13.4 लाख युवांचे मतदान यादीन नाव घालपा खातीर पयलीच अर्ज आयिल्ल्यात असे नेमणूक आयोगान सांगला. लोकशायेच्या उत्सवात तरणाट्यांचो वाटो चड महत्वाचो प्रमाणात वाढोवपा खातीर राष्ट्रीय आयकॉन सचिन तेंडुलकर आणि राजकुमार राव हांचे वांगडा वेचणूक मंडळान सहकार्य घेतला. समाज माध्यम मोहीम आणि रेडिओ वेल्यानूय हो सहभाग वाढोवपाचेर भर दितले. तरणाट्यांच्या सहभागातल्यो अडचणी पयस करपा खातीर आयोग मतदान अंमलबजावणी येवजण राबयता. आग्वाद बंद खण आणि पोर्ट संकुलान 23 ते 24 मार्च मजगती भोव पक्वाना गॅस्ट्रॉनॉमीक आग्वाद फेस्ट मनयतात. फाल्यां जावपी कार्यावळीत अभिजात वेन जंगल्स फाईट एक्ट अल्टिमेट बबल शो बलून स्कल्पचर तालबद्ध ड्रम सर्कल आणि संगीताच्यो वेगवेगळ्यो कार्यावळी जातल्यो. फेस्ताक येवपी लोकां खातीर रुची खावपाच्या जिन्साचे स्टॉल आणि हेर वस्तूंचे स्टॉल आसात. आग्वाद फेस्त थळावे वेवसायीक आणि संगीतकारांक उर्बा दिवपाक एक माची म्हण वावुरता. परतून एक फावट मुखेल खबरो. आचारसंहिता काळातल्या सरकारी प्रस्तावाक मंजुरी घेवपा खातीर मुखेल सचिवांच्या अध्यक्षतेखाला 3 वांगड्यांची समिती स्थापन केल्या. 24 मार्च ते 31 मे मेरेनची पणजी शारातली पे पार्किंग बंद दवरपाचो निर्णय महापालिकेन घेतला. गोंय सरकारच्या गगन भरारी शिक्षा येवजणेखाला दितात त्या शिष्यवृत्ती खातीर अर्ज घेवपाची मुजत 31 मार्च मेरेन वाढयल्या. आणि फोंडे तालुको अंत्रुज शिगमोत्सव समितीचे वतीन आयज मार्दोळच्या म्हालसा देवळांत नमन घालून शिगमोत्सवाक सुरुवात केली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.